फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला रशियानं युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्यानं युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्याआधीही युक्रेनला अनेकदा थेट आव्हान देत हे युद्ध होणार असल्याची जाणीव जगाला करून दिली होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात रशियानं युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला केला. रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर युद्धाला तोंड फुटलं. एकीकडे सर्व शक्तिमान आणि शस्त्रसज्ज रशिया, तर दुसरीकडे युक्रेन हा तुलनेनं कमजोर असा एक छोटासा देश. ही लढाई कोणत्याही अर्थानं दोन तुल्यबळ देशांमधली लढाई नव्हती, तर एका महासत्तेच्या अनुसरलेल्या विस्तारवादी धोरणाचा हा भाग होता. युक्रेननं या हल्ल्याचा चिवटपणे प्रतिकार केला खरा, पण
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.